ऑनलाईन मुलांना फिजिकल शाळेत यायला अलाउड आहे का? ही शाळेचीच मुलं आहेत, सो मोस्ट वेलकम आहेत स्कूल कॅम्पसेसना. तुम्हाला माहिती आहे की आता आपले 3 कॅम्पसेस आहेत, सो आपले जे शाळेचे फंक्शन्स आहेत, कार्निवल, फनफेअर, सायन्स फेअर आणि इतर गोष्टी, ह्याच्यात ते इन पर्सन यायचं असलं तर नक्कीच येऊ शकतात मुलं. ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर पण वेगळ्या फॉर्मॅटमध्ये सगळी फंक्शन्स आपली होणारच आहेत आणि कॉम्पिटिशन्स. आणि आपण मीट अँड ग्रीट्स पण प्लॅन करतोय कॅम्पसवर, सो दॅट मुलांना शाळेतसुद्धा येता येईल आणि टीचर्सना वगैरे सगळ्यांना भेटता पण येईल फेस टू फेस.